श्री राम श्री समर्थांचा मनोबोध 174वा श्लोक आहे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेन भवा भक्षिता रक्षिता रक्षवेन क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. ही ओळ पुन्हा पुन्हा समर्थ सांगतात, कारण आपण पाहायचा म्हटलं की चटकन आपल्या लक्षात येतं, डोळे उघडून त्याला पाहायचा म्हणजे. तर पुन्हा ते पहिली ओळ म्हणतात, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, ज्याला आपण चर्मचक्षुने पाहायला गेलो त्याचं दर्शन होणार नाही. मग कसं होईल? गुरुकृपेने जर त्यांची सेवा, ते सांगतील त्याप्रमाणे साधना असं जर केलं तर ज्ञानचक्षू उघडतील, आणि त्या ज्ञानचक्षूने लक्षात येईल की तो एकदेशीय नसून सर्व ठिकाणी तोच भरून आहे. त्याच्यासाठी आत्मज्ञान आत्मदर्शन व्हायला पाहिजे. नुसतं गुरुकृपा गुरुनी मस्तकावर हात ठेवला आणि वत्सा तू मुक्त झालास असा मुक्त होत नाही तो. त्यांनी स्वतः साधना करूनच मुक्त व्हायला पाहिजे. तसा वस्तुतः तो मुक्तच आहे, कारण प्राणी संकल्पे बांधला. मी जीव मी देह असा संकल्प केल्यामुळे मुळात मुक्त असलेला जीव बांधला गेलेला आहे या संकल्पाने. तो विवेकाने मुक्त करायला पाहिजे, समजून सांगायला पाहिजे त्याला की तू देह नाही आहेस, तू आत्मा आहेस, लक्षात घे. पुन्हा 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 सारखं सांगायला लागतं, एकदा सांगून लक्षात येत नाही. भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, जर आत्मदर्शन झालं तर काय होतं आहे? भवा भक्षिता, भव म्हणजे हा संसार तो गिळून टाकतो, म्हणजे त्याच्या पक्षी संसार राहत नाही. मग संसार राहत नाही तर काय होतं? संसार असतो ना, विश्व असतं ना, विश्व असतं, पण विश्वाकडे बघण्याची त्याची दृष्टी असते ती संपूर्ण बदललेली असते. आत्तापर्यंत तो प्रकृतीकडे पाहत असतो, नाम रूप गुणात्मक जी प्रकृती आहे, कारण विश्वामध्ये विविधता आहे, अनेक प्रकारची माणसं आहेत, प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत, पण ही त्याची बाह्य रूपं झाली. त्या बाह्य रूपाच्या आत असलेला जो परमात्मा आहे, जी सद्वस्तू आहे, तीच या अनेक रूपांनी नटलेली आहे. हा बोध ज्याला त्या होतो तेव्हा त्याच्या पक्षी हे विश्व मावळतं, ते विश्व त्याला भगवत स्वरूप दिसायला लागतं. मग कुणीही कसाही व्यक्ती असो काही होडो, परमेश्वराची इच्छा जो आहे तो तोच आहे. प्रत्येकाकडे बघताना त्यातील चैतन्य स्वच्छ स्वरूप आहे तेच त्याला प्रथम दिसतं, मग प्रकृतीचा विचार येतो. म्हणजे त्याचा अर्थ असा की रामातला राम तर दिसतो, पण रावणातही राम आहे हे त्याच्या लक्षात येतं. रावणाची प्रकृती ही आसुरी संपत्तीची आहे, घातक आहे जगाला, म्हणून त्याचा वध केला, पण तो त्याच्या प्रकृतीचा वध होता. मुळात त्यातला जो राम आहे, अंतरात्मा आहे, आत्माराम एकच आहे. जो राजात आहे तोच रंकात आहे, जो स्त्रीत आहे तो पुरुषात आहे, त्याच्यामध्ये कुठं भेद नाही आहे. जसं म्हटलेलं आहे, प्राण हा आहे हा असं कधी म्हणत नाही की मी गरिबाच्या देहात नाही जाणार, मी श्रीमंताच्या देहात जाणार असं नाही, तो सगळीकडे आहे. तसा हा समव्याप्त सर्व ठिकाणी भरलेला आहे. ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी आत्मदर्शनानंतर येते, आणि त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा संसाराकडे जरी पाहिलं, विश्वाकडे पाहिलं, तरी तिची दृष्टी पहिली राहत नाही. साहजिकच सगळे जे विकार असतात, कामक्रोधादी विकार, मत्सर, द्वेष, हे सगळे जातात, आणि हे गेल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होतात, त्यामुळे ज्ञानी पुरुषाची दृष्टी आणि अज्ञानी माणसाची दृष्टी ह्याच्यामध्ये फरक असतो. एखादा वाईटातला वाईट दुष्ट मनुष्य जरी असला तरी त्याच्याबद्दल ह्याला करुणा वाटते, तिरस्कार वाटत नाही, तो त्याला कसा बदलता येईल याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो त्याच्यावर जे संस्कार झालेत जन्मजन्माचे ह्याही जन्माचे, त्यामुळे त्याची प्रकृती अशी बनलेली आहे. जे जसे सुवर्णाचे अलंकार अनेक केलेले असले आणि सोनाराकडे नेलं तर तो ते कसवटीवर घासून बघतो आणि तो लगेच सांगतो हे सोन्याचं आहे. म्हणजे अलंकारातलं सोनं जसं त्याला दिसतं, मग एखादा बेढप दागिना असला त्याला पॉलिश नाही काही नाही असं जरी असलं त्याच्या काहीतरी आहे म्हणून टाकून देत नाही, अरे सोनं सोनं आहे ते, असा त्याचा बोध असतो. त्यामुळे जसं एक सांगितलेलं आहे, एका सद्गुरूने शिष्याला म्हटलं की या जगात निरुपयोगी वस्तू कुठं आहे ती शोधून आण. शिष्य शोधायला गेला, ज्या ज्या वस्तू त्याला निरुपयोगी वाटत होत्या त्या त्या वस्तूंना त्यांनी विचारलं, तर प्रत्येक वस्तूने सांगितलं की असं कसं माझा उपयोग आहे माझा उपयोग आहे. तर परत आल्यावर त्यांनी सांगितलं सद्गुरूंना की एकही निरुपयोगी वस्तू या विश्वात नाही. तेव्हा ते म्हणले तुला ज्ञान झालं. त्याचं कारण भगवंतच सर्व रूपांनी नटलेला आहे, जे जे काही निर्माण केलेलं आहे ते विश्वाच्या उपयोगीच आहे. जसं आपल्या देहात बघितलं तर काही गोष्टी त्याज आहेत, नकोशा वाटणार आहेत पण हव्यात. कारण नर म्हटलं आहे निर्मळपणे काढू जाता देह पडेल तत्वता. देह जर आपण अगदी शुद्ध करायला लागलो सगळ्या गोष्टी नको त्या त्याज आहेत काढून टाकायच्या पूर्णपणे तर देहच राहणार नाही. सोन्याचा दागिना करायचा असले तर 100 नंबरी सोन्याचा दागिना होत नाही, त्याच्यात थीन मिसळायला लागतं तर त्याचा दागिना घडतो. पण ते लक्षात असं पाहिजे की हे सोनं आहे आणि हे हीण आहे. व्यवहारामध्ये तो बोध ठेवून आपल्याला चालायचा आहे, पण तो बोध असला पाहिजे. तर ज्ञानी माणसाचा तो बोध असतो आणि म्हणून पुन्हा तो व्यवहारात येताना योग्य त्या प्रकारेच आचरण करतो. सगळंच ब्रह्म आहे असं म्हणून तो काही जर खायला लागला आणि प्यायला लागला आणि करायला लागला तर चालणार नाही आहे. योग्य तेच ग्राह्य आहे तेच घ्यायचं आहे, त्यात जे आहे ते टाकायचं आहे. असा जो परमात्मा सर्व ठिकाणी विभागलेला आहे, भरून राहिलेला आहे, संचून राहिलेला आहे, तो कसा आहे क्षयातीत. त्याला क्षय नाही आहे, विनाश नाही आहे. तो काय करतो असा परमात्मा, अविनाशी परमात्मा, अक्षयी मोक्ष देतो. तो भक्ताला बंधमुक्त करतो, मोक्षाचं देणं त्याला देतो. कारण आपल्याला भगवंत त्यासाठी हवा असतो. साधकाला सामान्याची गोष्ट वेगळी, पण इथं त्याला जे हवं असतं ते त्याला मिळतं. आणि तो परमात्मा आणखी कसा आहे, दयादक्ष, सर्वांच्यावर दया करणारा आहे, अखंड दक्ष आहे, कुठेही दुर्लक्ष नाही त्याचं, दक्ष आहे आणि साक्षीने पक्ष घेतो. आणि भक्ताला जर संकटकाळी मदत करायची असेल तर तो अप्रत्यक्षपणे करतो. असं नाही दिसणार आपल्याला की भक्तानी त्याला हाका मारलेले आहेत आणि तो शंख चक्र गदा पद्म घेऊन समोर उभा राहिलाय आणि भक्ता मी आलो असं म्हणणार नाही आहे. तर तो अप्रत्यक्षपणे कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येईल आणि त्याला संकटातून काढेल. आपणही विचार करा, आपण बाहेर जातो रस्त्यात काहीतरी झालं, अपघात झाला, काही झालं, कोण असतं आपल्याजवळ, घरच्यापैकी कोण असतं, आपले आईवडील असतात, मुलं असतात, कोण असतं, मग अशा वेळेला कुणीतरी येऊन आपल्याला जी मदत करतो कोण असतं, ते तोच. हा जो दयाळू दयादक्ष परमात्मा आहे तोच कोणाच्या तरी रूपाने येतो आणि आपल्याला संकटातून वाचवत असतो. मग आपलं काम काय आहे, त्याला धरून ठेवणं, त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवणं. आणि तो आपल्या आतच आहे, आपल्याबरोबरच आहे, अखंड आहे आपल्याबरोबर, त्याला काळ वेळ मर्यादा काही नाही आहे. अशा तऱ्हेचा त्याच्यावर पूर्ण निष्ठा विश्वास ठेवून आपण जगात राहिलो पाहिजे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. जय जय रघुवीर समर्थ.